आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम आशियातल्या संघर्षाबाबत महत्वपूर्ण चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारनं बोलवली सर्वपक्षीय बैठक। युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचा इराणकडे 15 कलमी प्रस्ताव। सुरक्षेवर अधिक लक्ष केंद्रित केल्यामुळे रेल्वे अपघातांमध्ये 90% घट झाल्याचं रेल्वेमंत्र्यांचं प्रतिपादन। आगामी आर्थिक वर्षात भारताचा GDP वाढीचा दर 7.1% राहील असा S&P ग्लोबचा अंदाज। आणि आदिवासी समाजासाठीच्या पहिल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांचं आज छत्तीसगडमध्ये उद्घाटन। पश्चिम आशियातला सुरू असलेल्या संघर्षावर चर्चा करण्यासाठी सरकारनं आज संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे। संसद परिसरात पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की सद्यस्थितीवर विरोधी पक्षांची चर्चा करण्यासाठी सरकारनं ही बैठक बोलावली आहे। संकटाच्या काळात विधायक भूमिका बजावणं हे विरोधी पक्षाचंही कर्तव्य आहे, मात्र विरोधी पक्ष त्याचं राजकारण करत असल्याची टीका जोशी यांनी यावेळी केली।
ये प्रोटेस्ट है, ये तो इन लोगों का पॉलिटिक्स करना है, देश के हित में कोई सोचना नहीं है। दुनिया में सभी जगह तनाव है, इस बीच में भारत में एकदम शांति भी है। देश को सपोर्ट करने बजाय इस समय ये तो इसमें भी सिली पॉलिटिक्स जो कर रहे हैं, बहुत दुर्भाग्यपूर्ण बात।
या बैठकीत पश्चिम आशियातल्या संकटावर चर्चा होईल आणि त्यात प्रत्येकानं आपला दृष्टिकोन मांडणं गरजेचं आहे असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले। दरम्यान आज विरोधी पक्ष सदस्यांनी देशात सुरू असलेल्या गॅस टंचाईवरून संसद परिसरात निदर्शनं केली। यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे, सपाचे धर्मेंद्र यादव आणि अन्य काही पक्षाचे नेते सहभागी झाले होते। रिकामं सिलेंडर, पोकळ आश्वासन अशी घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली। कोविडनंतरच्या काळात देशभरात सुमारे 1024 नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली। तिकीट आरक्षणाची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी रेल्वेने अनेक उपाययोजना केल्या आहेत असं ते म्हणाले।
जो बिचौलिए और टाउट्स टिकट को तुरंत लेना चाहते हैं उसके ऊपर बहुत कड़ी कार्रवाई हुई है। 3 करोड़ से ज्यादा फेक अकाउंट हटाए गए और कई जगह टेक्नोलॉजी के माध्यम से एक साथ टिकट बुक कर देते थे, वो करीब करीब बहुत बड़ी मात्रा में उसको समाप्त कर दिया गया है। आज जेन्युइन पैसेंजर्स को कन्फर्म टिकट मिलने लगा है।
रेल्वे मार्गांच्या सुरक्षेसाठी सरकारनं 1,20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करत सुरक्षेवर अधिक लक्ष केंद्रित केल्यामुळे रेल्वे अपघातांमध्ये 90% घट झाली आहे असं रेल्वेमंत्री यावेळी म्हणाले। देशाची सौर मॉड्यूल उत्पादन क्षमता सध्या 172 गिगावॅटपर्यंत वाढल्याची माहिती केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली। सेमीकंडक्टर निर्मितीत लागणाऱ्या परमनंट मॅग्नेटसारख्या दुर्मिळ खनिजांची देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सरकारनं निर्णायक पावले उचलायला सुरुवात केल्याचं केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह म्हणाले। लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले की आतापर्यंत ही खनिजं 80% आयात केली जातात, मात्र आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीत सरकार उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत आहे। लोकसभेत आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन वित्त विधेयक 2026 वरच्या चर्चेला उत्तर देत आहेत। दिवाळखोरी संहिता सुधारणा विधेयक 2025 वर देखील आज लोकसभेत चर्चा होईल। या विधेयकाच्या माध्यमातून दिवाळखोरी संहिता 2016 सुधारणा करण्यात येणार आहे। तर राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह केंद्रीय सशस्त्र पोलीस बल सामान्य प्रशासन विधेयक 2026 सादर करणार आहेत। दरम्यान लोकसभेत काल ट्रान्सजेंडर अर्थात पारलिंगी व्यक्ती हक्क संरक्षण सुधारणा विधेयक मंजूर झालं। यानुसार एखादी पारलिंगी व्यक्ती स्वतःची ओळख पटवणारं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करू शकते। वैद्यकीय मंडळाच्या शिफारशीची तपासणी केल्यानंतरच जिल्हाधिकारी हे प्रमाणपत्र जारी करतील। पारलिंगी व्यक्तींना जन्मदाखल्यात किंवा इतर अधिकृत कागदपत्रांमधलं स्वतःचं नाव बदलण्याचा अधिकार या विधेयकातून मिळेल। देशात इंधनाची कमतरता नसल्याचा निर्वाळा भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमनं आज दिला। एलपीजी, कच्चं तेल, पेट्रोल, डिझेल आणि विमानाच्या इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा साखळी सुरळीत आहे, असं समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात इंधनाचा तुटवडा असल्याच्या बातम्या पसरत असून त्या पूर्णपणे निराधार आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊन इंधनाचा साठा करून ठेवू नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे. दरम्यान प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत तसंच इतर योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या एलपीजी सिलेंडरच्या नोंदणीचा कालावधी वाढवल्याच्या बातम्या समाजमाध्यमावर प्रसारित होत आहेत. मात्र या बातम्या खोट्या आणि निराधार असल्याचं स्पष्टीकरण पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं दिलं आहे. शहरी भागात सिलेंडर नोंदणीसाठी 25 दिवस तर ग्रामीण भागात 45 दिवसांचा कालावधी कायम असून त्यात कोणताही बदल केलेला नाही. नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. पश्चिम आशियात गेल्या 28 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या संघर्षाचा आज 26वा दिवस. युद्ध थांबवण्यासाठी आणि इराणचा आण्विक कार्यक्रम नष्ट करण्यासाठी अमेरिकेनं 15 कलमी प्रस्ताव इराणकडे पाठवला आहे. इराणनं होमुर्ज समुद्रधुनी पूर्णपणे खुली करावी, इराणमधली 3 अणुशक्ती केंद्र बंद करावी तसंच युरेनियम मशागत थांबवावी या अटींचा त्यात समावेश आहे. स्थानिक दहशतवादी गटांना वित्त आणि शस्त्र पुरवठा थांबवावा तसंच सेनादलांचा वापर केवळ स्वसंरक्षणासाठी करण्याचं वचन द्यावं असं या मसुद्यात म्हटलं आहे. इराण हा तह करायला तयार होईल असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान पेंटागॉन या अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयानं पश्चिम आशियात आणखी 2000 सैन्यबळ पाठवण्याचे आदेश जारी केले आहेत. इराणच्या बुशहर अणुशक्ती केंद्रावर काल हल्ला झाला. प्रत्यक्ष युद्धग्रस्त क्षेत्रात अद्यापही परस्परांवर हल्ले सुरू आहेत. इस्रायलनं दक्षिण लेबनॉनमध्ये हल्ले केले असून लिटानी नदीपर्यंतच्या भूभागावर सुरक्षेच्या दृष्टीनं कब्जा मिळवण्याची तयारी केली असल्याचं त्यांचे संरक्षण मंत्री काज यांनी सांगितलं. इस्रायलनं बैरूटवर केलेल्या हल्ल्यात 2 नागरिकांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. युद्धग्रस्त भागात मानवतावादी मदत पोहोचणं देखील अवघड झालं असल्याचं स्थानिक प्रशासनानं सांगितलं. इराणने सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा मंडळाचे सचिव अली लारिजानी यांच्या जागी बाघेर जोलगाद्र यांची नेमणूक केली आहे. इराणनं इस्रायलवर केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये तेल अवीवमध्ये 6 जण जखमी झाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सकल देशांतर्गत उत्पन्न अर्थात जीडीपीचा दर 7.1% राहील असा अंदाज स्टँडर्ड अँड पुअर्स ग्लोबनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात व्यक्त केला आहे. भारत जगातल्या सर्वात वेगानं वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक राहील. जागतिक स्तरावर ऊर्जा किमतींमध्ये अस्थिरता कायम असली तरी महागाई दर नियंत्रणात राहून तो सुमारे 4.3% राहील असा अंदाज या अहवालात व्यक्त केला आहे. भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 आज विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. अॅसिड हल्ल्यातील पीडितेचं नाव उघड करू नये तसंच डिजिटल माध्यमावर महिलेची बदनामी केली तर तो विनयभंग समजला जाईल अशा तरतुदी या विधेयकात आहे. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प उभारण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीची प्रलंबित निवडणूक येत्या 2 ते 3 महिन्यात पारदर्शक पद्धतीनं घेतली जाईल असं आश्वासन मंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. गुजरात विधानसभेनं समान नागरी कायदा विधेयक काल मंजूर केलं. यामुळे देशात समान नागरी कायदा लागू करणारं गुजरात हे उत्तराखंड नंतरचं दुसरं राज्य ठरलं आहे. आदिवासी समाजासाठीची पहिली खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा आजपासून छत्तीसगडमध्ये सुरू होत आहे. ती 3 एप्रिलपर्यंत चालेल. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते आज संध्याकाळी रायपूर इथं या स्पर्धांचं उद्घाटन होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम आशियातल्या संघर्षाबाबत महत्वपूर्ण चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक. युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचा इराणकडे 15 कलमी प्रस्ताव. सुरक्षेवर अधिक लक्ष केंद्रित केल्यामुळे रेल्वे अपघातांमध्ये 90% घट झाल्याचं रेल्वे मंत्र्यांचं प्रतिपादन. आगामी आर्थिक वर्षात भारताचा GDP वाढीचा दर 7.1% राहील असा S&P ग्लोबचा अंदाज. आणि आदिवासी समाजासाठीच्या पहिल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांचं आज छत्तीसगडमध्ये उद्घाटन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.